राजा तरी तुम्ही येड्या माई बापा जन्म देऊन देऊन काही न पा जन्म देऊन देऊन काही न पा माझ लग गावी न हे मोंड्या मधी माप तरी दाळी चग हे चलत नेनंत्या तरी तू माझ्या रे रागुबा नेनंत्या माझ्या तरी ह्या रागुबाच सोन बाळीच बाळीच झळकत सोन बाळीच बाळीच झळकत धारील या बाई ग हे माळव दधुर तरी जायला सौन गटील माझ्या तरी सम्रत ग ह्या दिराणी माझ्या तरी सम्रत ग ह्या दिराणी उभा रायाला रायाला जोत केलं उभा रायाला रायाला जोत केलं धारील या बाई ग हे माळव दजत तरी केलं या ग सवानीच माझ्या तरी पाटीच्या ग मालनीच माझ्या तरी पाटीच्या ग मालनीच बाळ खेळत खेळत पावनीच बाळ खेळत खेळत पावनीच आत्या तरी तुम्ही हे ग सासूबाई पाया तरी पडू द्या ग ह्या पायरी असा तरी तुमच्या ह्या जीवा म्यावरी अस तरी तुमच्या ह्या जीवायावरी लैदी भोगील भोगील मायरी लैदी भोगील भोगील ग मायरी धन तरी संपगतीची नार उबा तरी राऊन गही बोलना माझ्या तरी कंपागळीच हे कुकू माझ्या तरी कंपागळीच हे कुकू तुझ्या धनला धनला तोलना तुझ्या धनला धनला तोलना बाई तरी एका ग माग हे एक चाललेत तरी ग बाप न लेक नेनंत्या माझ्या र तू आता रघुबादिष्ट होईन होईन माग थोप दिष्ट होईन होईन माग थोप अस तरी माझ्या ग ह्या दाराऊन इवाईन गेल या ग हे पिवळ अस तरी मला ग काही हे ठाव अस तरी मला ग काही हे ठावर माने सली ने सली सवळ भीम राजेच्या राजेच्या जवळ भीमाला तरी ग नाही कधील दिला तरी काचच्या ग हे पेल्यात दिला तरी काचच्या ग हे पेल्यात शांता तरी पडली बाई जेलात शांता पडली पडली जेलात शांता पडली पडली जेलात
म्हणले की आता मना म्हणलं मना सगळ्यांनी थोडं थोडं
म्हणायचं तुम्ही असंच म्हणा नुसतं असं बोलून सांगा आम्ही लिहून घेतो बोलून सांगा या अलीकडे
या नाही तर आपलेच माणसं
काढायचं कडक मोठा आवाज काढतील कडक आहेत जरा
मेले मेले भीम राजा गंगणी गेला धुर भीमा तुझ्या अंगावर फुलाचा गजे भार
मेले मेले भीम गंगणी गेला धुर
मेले नाही झोपी गेले
नाही थांबा भीमा तुझ्या अंगावर
फुलाचा गजे भार
फुलाचा गजे धार
गजे
भार गजे भार
चांदीचा गिलास ह्याला सोन्याची घास
ते आता मेले मेले म्हणू नका काहीतरी म्हणत नाही
मेले 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 नाही झोपी गेले
मेले मेले मेले
चहा मध्ये एक दिले
चहा मध्ये एक दिले
रंबाबाई कवा केले आला आला रणगाडा ह्याची आरुळी
रणगाड्याला का
ह्याची आरुळी आई का
ह्याची आरुळी आई कावरून गेल्या रजकाराच्या बायका नाही बाबा ते त्याला चालय तेवढं माय नाही तसं तर काय होई माय
बामणाचे पोरी काय टाकी तिथे सडा आम्ही गेलो बोधवाडा तुम्ही आता ढोरवाडा
आम्ही गेलो बोधवाडा ना आता तुम्ही ढोरवाडा हो बघा आता हे तू काढ मना जाऊ द्या तेच आहेत काय सगळे आता दुसरे मना
कोणते म्हणा हा सांगा फक्त
मला
मला
फक्त ऐकूले असं म्हणा
बाई माझ्या भीमाची